मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वां हनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानान वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्णसततं तूर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितं। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय।
जय जय रघुवीर समर्थ। त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यजेत्। एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैः त्रिभिर्नरः आचरति आत्मनाश्रेयः ततो याति परां गतिम्। काम क्रोध आणि लोभ ही तीन नरकाकडे नेणारी आणि नाश करणारी अशी, आत्म्याचा नाश करणारी अशी नरकाची द्वारे आहेत। त्यामुळे किंवा म्हणून एतत्त्रयं त्यजेत या तिघांचा त्यागच करावा। या श्लोकाचं निरूपण आपलं झालेलं आहे। या काम क्रोध लोभापासून सुटता येतं असं भगवंतांचं म्हणणं आहे। ते कितीही अपरिहारी असले तरी एका शास्त्रीय प्रयत्नाने काम क्रोध लोभाच्या पगड्यापासून आपल्याला सावरता येतं आणि नरकाकडे नेणारी हे काम क्रोध लोभ रूपी तीन द्वार यांचा त्यागच करावा असं भगवंत म्हणतात। या तीन तमोद्वारांचा त्याग केल्यामुळे या तमोद्वारातून आणि नरकापासून मुक्ती मिळते। एतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारैः त्रिभिर्नरः आचरति आत्मनः श्रेयः। ही मुक्ती मिळवणं हे पहिलं काम आहे। नरकाकडे जाण्यापासून राहणं वाचणं हे पहिलं काम आहे आणि ते झाल्यानंतर आपल्या स्वतःला जे कल्याणकर आहे श्रेयस्कर आहे त्याचं आचरण करणं ही अजून एक गोष्ट आहे। ततो याती परांगतीम आणि या आचरणानंतर तो परमगतीला जाऊन पोचतो। श्रेयस आणि प्रेयस अशा दोन गोष्टी त्याची बरीच चर्चा शास्त्रांनी केलेली आहे। श्रेयस याचा अर्थ अंतिमतः हिताचं आणि प्रेयस म्हणजे आवडणारं। जे श्रेयस्कर असेल, जे श्रेयस असेल ते प्रेयस असेल असं नाही अशी अडचण आहे. आणि जे प्रिय आहे प्रेयस असेल ते श्रेयस असेल असं नाही. आणि जे प्रेयस आहे त्याच्याकडं म्हणजे जे चटकन इंद्रियांना आवडतं मनाला आवडतं बुद्धीला आवडतं त्याच्याकडे आपली ओढ स्वभावता राहते. कारण मन इंद्रियांना अनुकूल होतं मनात विषय घर करून राहतात आणि त्याचा एकूण प्रवास तसाच चालू राहतो. तसाच चालू राहतो म्हणजे भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे नरकाकडे नेणाऱ्या या तीन द्वारांकडे त्यांचा प्रवास चालू राहतो. आणि मग नंतर त्या द्वारातून आत प्रवेश करून तो प्रत्यक्षतः दुःख देखील भोगतो. कशी दुःख भोगतो ते आसुरी संपत्तीचं वर्णन करून भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि याच्यापासून वाचायचं म्हणजे काय, श्रेय जे आहे ते श्रेय प्राप्त करायचं म्हणजे काय, तर दैवी गुण मिळवणं म्हणजे श्रेय प्राप्त करणं. अशी या अध्यायामध्ये दैवी गुणसंपदा आणि आसुरी गुणसंपदा या दोघांचेही उघड उघड मार्ग दाखवलेले आहेत. आणि जे प्रेयस असतं ते बऱ्याच वेळेला श्रेयस नसतं असा आपलाही अनुभव आहे. आपल्याला जिभेला जे आवडतं ते अंततः शरीराच्या हिताचंच असेल असं सांगता येत नाही. मी निसर्गोपचार केंद्रामध्ये गेलो होतो, तिथं चार पाच दिवस राहिलो उरळी कांचनला. त्यांच्याकडून माहिती ऐकल्यानंतर आपण थक्क होतो. मिठाचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती आहे याबद्दल ते सांगतात. नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या पालेभाज्यांमधून आणि आपल्या अन्नातून एक मीठ जातच असतं आणि तेवढंच शरीराला आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वर्षानुवर्ष ते तो आश्रम चालवत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की अनेक रोगांपासून मीठ साखर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे सगळं टाळून तुम्ही बऱ्याच प्रमाणात रोगमुक्त होऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपली आनंद व्यक्त करण्याची पद्धत किंवा पाहुणचाराची पद्धत दुधावर अवलंबून आहे. दुसरी बाजू ही बरीच बळकट आहे. तरी देखील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे तुम्हाला कितीही उत्तम जरी वाटलं तरी शरीराला घातक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपल्या जिभेला ते आवडतं. जे जिभेचं आहे तेच डोळ्यांचं आहे. माझा एक मित्र, ते फार लहानपणी आम्ही बरोबर होतो, मी आठवी मध्ये होतो तेव्हा माझी कल्पना तो सहावीत होता. कालांतरांनी तो पुण्यात शिकायला आला आणि शिक्षण बाजूलाच राहिलं. मॅटिनी म्हणून पुण्यात तेव्हा सिनेमा असायचा, मॅटिनी शो. मग 3, 6 आणि 9 असे दिवसातून 4 सिनेमा रोज पाहायचा त्याने धडाका लावला असं मला कळलं. मी एका संस्कृत विद्यालयामध्ये बक्षीस समारंभाकरता गेलो तर ज्या मुलाचं नाव पुकारण्यात आलं तर त्याचं सगळं नाव तर मधलं नाव आणि आडनाव माझ्या अगदीच परिचयाचं वाटलं. म्हणून मी विचारलं की अमुक अमुक तर माझे वडील. मग नंतर चौकशी केली तर या अति डोळ्यावर ताण येण्यामुळे केवळ त्याचा नंबर वाढून दृष्टी पुढे गेली म्हणजे तो अंधच झाला. इतका अतिरेक केला. पण त्या ऍडिक्शनमध्ये त्यावेळेला तो कसा काय सापडला कोण जाणे. आता मला कधी कधी कोणी भेटायला येतं, त्यांची मुलं, आवाज थोडा वाढवतोस, त्यांची मुलं कॉम्प्युटर गेम खेळतात आणि दारं लावून कॉम्प्युटर गेम त्यांची मुलं खेळतात आणि आई वडील काही करू शकत नाहीत, मुलं ऐकत नाहीत, त्यांचं अभ्यासाचंही नुकसान होतं. शिवाय दारं लावून कॉम्प्युटर गेम जशी खेळतात तशी आणि काय काय पाहतात कोण जाणे, अशी एक शंका पालकांना असते. हे डोळ्याला जरी श्रेयस्कर वाटलं, मनाला जरी त्यावेळेला ठीक वाटलं, तरी देखील ते घातक असतं. म्हणून प्रत्येक इंद्रियांना एक श्रेयस्कर आणि एक प्रेयस्कर अशा गोष्टी आहेत. आणि श्रेयसाकडे आपली जर वाटचाल नसेल तर जीवनामध्ये कठीणच प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. काम, क्रोध आणि लोभ यांच्यापासून वाचणं किंवा मुक्त होणं ही एक गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर श्रेयस्कर आचरण करून परमगतीला जाणं ही अजून एक गोष्ट आहे. भगवद्गीतेचा विश्वास आहे की यांच्यातून सुटका झाल्यावर परमार्थाचा प्रारंभ होतो. भगवद्गीता नेहमी काम, क्रोध, लोभ टाळण्यासाठी किंवा टाकून देण्यासाठी कर्मयोग सांगत असताना फलत्याग सांगते. प्रत्येक वेळेला भगवंतांनी काम, क्रोध, लोभ हे टाकण्याच्या युक्त्या सांगितलेल्या आहेत. त्यांनी जेव्हा कर्मयोग सांगितला तेव्हा फलत्यागपूर्वक करा म्हणून सांगितलं. ही काम, क्रोध आणि लोभ टाकण्याचीच युक्ती आहे. जेव्हा भगवंतांनी ध्यान सांगितलं तेव्हा ध्यान सांगत असताना विचारांपासून अलिप्त राहायला सांगितलं. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः. संकल्प आणि संकल्पापासून निर्माण होणाऱ्या कामना यांचा त्याग करा असं सांगितलं. भगवंतांनी जेव्हा स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली तेव्हा विनाशाची परंपरा सांगितली, आत्मनाशाची परंपरा सांगितली. आणि तीच परंपरा येरी मोहरा म्हणजे उलटी केल्यानंतर, म्हणजे विषयाचं चिंतन जर केलं नाही तर स्मृती शाबूत राहते, त्याची बुद्धी स्थिर होते, त्याला आत्मलाभ होतो असं देखील सांगितलं. भगवंतांनी जे जे मार्ग सांगितले, भगवंतांनी भक्तियोग सांगितला त्या भक्तियोगामध्ये तर समग्र जीवन त्यांनी सांगितलं. ये तू सर्वाणि कर्माणि मयी सन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण कर, मत पर मीच परम प्राप्तव्य तुला राहू देत, तू ममत्व रहित रहा, तू अहंकार रहित रहा, तू उपासना कर असं सांगितलं. या सगळ्या गोष्टींचा जर इत्यर्थ पाहिला तर सगळ्या साधनांमध्ये देखील युक्तीनी काम, क्रोध आणि लोभ यांचा त्याग आणि मग नंतर परमश्रेयस्कर अशा परमात्म्याचं अनुसंधान अशा पद्धतीने साधनेचा मार्ग गेलेला आहे असं दिसतं. भगवंतांचा भगवत कथित, कारण आता या अध्यायाचा हा शेवट आला, आता तीनच श्लोक राहिले. एतैर्विमुक्त कौंतेय तमोद्वारैहि त्रिभिर् नरः आचरति आत्मनः श्रेयः ततो याति परांगतिम्. हा श्लोक आता आपण पाहतो आहोत. आणि जे असं करत नाहीत यश शास्त्र विधीमुत्सृज्य वर्तते कामकारतः. कामाच्या अधीन होऊन जे शास्त्र विधी सोडून देतात, न सिद्धिम अवाप्नोती न सुखम न परांगतिम, त्यांना आत्मसिद्धी लाभत नाही. सिद्धी याचा अर्थ त्यांना सुख लाभत नाही, आत्मसिद्धीत सुख आलंच. पण जे सामान्य सुख आहे त्या सुखापासून सुद्धा तो वंचित होतो. सामान्य सुख म्हणजे आरोग्याचं सुख, उत्तम विचाराचं सुख, उत्तम आचाराचं सुख, ज्याचं पुढं 17व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. सात्विक, राजस आणि तामस जीवन प्रणाली सांगत असताना सात्विक आचार विचार सुख देतो असं भगवंतांनी सांगितलं आणि परमगती देखील त्याला प्राप्त होत नाही आणि असं असल्यामुळं तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितो कार्य काय आणि अकार्य काय काय करायचं आणि काय करायचं नाही याचा करता म्हणून शास्त्र प्रमाण मानावं ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतुम यहार्हसी शास्त्र विधान काय आहे ते नीट समजून घ्यावं आणि कर्तव्य कर्म करावीत असं म्हणून या अध्यायाचा शेवट केलेला आहे. या अध्यायाप्रमाणे भगवंतांनी एका परिपूर्ण जीवनाची मांडणी आपल्या समोर केलेली आहे. त्या परिपूर्ण जीवनामध्ये शास्त्र या शब्दाचा उल्लेख भगवंतांनी केला. शास्त्र या शब्दाचा उल्लेख ओळींनी इथून पुढे आलेला आहे. 15व्या अध्यायात प्रथम आला. 15व्या अध्यायामध्ये गीता संपली असं जाणकारांचं मत आहे. याप्रमाणे माझ्याकडून तुला शास्त्र सांगितलं गेलं असं भगवंत म्हणाले. या अध्यायाचा शेवट देखील शास्त्राप्रमाणे वर्तन करावं असा केलेला आहे आणि 17व्या अध्यायामध्ये देखील शास्त्राच्या आचरणामधूनच आपलं जीवन जावं असंच भगवंतांनी सांगितलेलं आहे. हे जे शास्त्र ते शास्त्र गीताशास्त्र म्हणून भगवंतांना अभिप्रेत आहे. गीताशास्त्राप्रमाणे कल्याणकारी मार्गाचं अनुसरण महात्मे कसे करतात हे 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. महात्मानस तुमाम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. आणि त्यानंतर ते कशा रीतीने महात्मे वर्तन करतात आणि साधना करतात हे पुढे 2 श्लोकात सांगितलं. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता आणि एकत्वेन ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजंतो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. अशा 2 श्लोकांमध्ये मिळून महात्मे कशा रीतीने जीवन जगतात हे सांगितलं आणि ते भगवद्गीतेचं खरं म्हणजे शास्त्र आहे. आणि आसुरी संपत्तीबद्दल देखील 9व्या अध्यायामध्ये त्यांचं सर्व व्यर्थ असतं असं भगवंतांनी सांगितलं. त्यांच्या आशा व्यर्थ असतात, त्यांची कर्म व्यर्थ असतात आणि त्या मार्गाचा अवलंब करू नये असं भगवंतांनी तिथं जे सांगितलं त्याच्या पुरवणी दाखल हा अध्याय आलेला आहे. असं असल्यामुळं भगवद्गीता ज्याला शास्त्र म्हणते त्या जीवनाचा उल्लेख या श्लोकांमध्ये येतो. दैवी प्रकृतीचा आश्रय करावा हा अध्याय देखील सांगतो. दैवी प्रकृतीचा आश्रय करावा तो कसा करावा, तर अनन्य भजन करून करावा, सतत कीर्तन करून करावा, नामस्मरण करत करावा, तसंच ध्यान करून करावा, भक्तीनी नम्रता अंगी बाणून करावा आणि नित्ययुक्त राहून उपासना करून करावा असं भगवंतांनी मार्ग सांगितला. आणि ज्ञानानेच परमेश्वराचं स्वरूप आकलन होतं, ततो याती परांगतीम असं जे भगवंत म्हणतात तेही भूतादी अव्यय अक्षर असं माझं स्वरूप ज्ञानयज्ञानी जाणावं, तसंच एकत्वानी म्हणजे अभेदभावानी दर्शन घ्यावं, पृथक्त्वानी म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जिथं जिथं दृष्टी जाईल तिथं तिथं ती परमेश्वराची रूपं आहेत म्हणूनच त्याला पाहावं, बहुधा विश्वतो मुखम भेदामध्ये देखील तोच आहे अशी भावना ठेवावी आणि अनेक उपासना पद्धती आहेत त्या अनेक उपासना पद्धती एका परमात्म्याकडे घेऊन जाणाऱ्या अशा असाव्यात असा निर्देश केला. हे भगवंतांचं शास्त्र झालं. या शास्त्राला अनुसरून राहावं. या शास्त्राचा उच्चार भगवंतांनी 2र्या अध्यायापासून केला. आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं, ज्याला सांख्य योग असं नाव दिलं गेलं। तसंच आत्म्याची वैशिष्ट्य आणि आपण आत्मा आहोत हे जाणल्यानंतर कशा भावानी कर्म व्हायला पाहिजेत म्हणून त्याच्या अंतर्गत कसा कर्मयोग आहे तेही सांगितलं। या कर्मयोगाचं विशेष आचरण कसं करावं हेही दुसऱ्या अध्यायामध्ये आलं। कर्मणी एव अधिकार आहते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूः माते संगः तू अकर्मणी, की ज्याला भगवद्गीतेमध्ये योग बुद्धी असं संबोधलं गेलं। सांख्य बुद्धीनी जाणारे फार कमी आणि योग बुद्धीनी म्हणजे कर्मयोगाच्या मार्गाने जाणारे भरपूर। अद्वैत उपासक कमी, अभेद बुद्धीनी भजणारे कमी, ज्ञान यज्ञानी भजणारे कमी, पण कर्मापासून सुरुवात करून हळूहळू ध्यान सर्वाभूती भगवत भाव ठेवत स्थिर बुद्धीनी जीवन मुक्त होणारे असे क्रमानी मुक्त होणारे भरपूर, त्याचं वर्णन व्यक्तोपासकामध्ये भगवंतांनी केलं आणि सगळी भगवद्गीता त्या कथनाला वाहिलेली आहे। अशा प्रकारचं शास्त्र भगवंतांनी विकसित केलं। ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र या श्लोकावर प्रवचन करत असताना, व्याख्यान देत असताना आचार्यांना अनुसरलेलं दिसत आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगत असताना आचार्याते वाट पुसतू असं जे म्हटलं, त्याप्रमाणे आचार्यांचा जो मार्ग आहे त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलेलं आहे। आचार्यांचा मार्ग याचा अर्थ विवेक वैराग्य शमदमादी षटक मुमुक्षत्व, त्याच्यातून सत्संग सत्शास्त्र श्रवण अभ्यास, त्या अभ्यासाचा एक परिणाम म्हणून गुरु कृपा संपादन होणं, त्या गुरु कृपेनी जन्म मृत्यू यांचा निराश होणं आणि प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा जे भेटत खेवो आटे डिंडीमा सांसारिक हे, असं ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाच्या शेवटी म्हणतात। आपण एक 5 मिनिटं शांत बसू। हरी 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 स्वामी जी स्वामी जी नारायण हरी 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 राम राम राम। गीता शास्त्र आणि आचार्यांनी सांगितलेलं शास्त्र याच्यामध्ये भेद नाही। भगवद्गीतेने जे काही सांगितलेलं आहे तेच तत्वज्ञान आचार्यांनी आचार्य भाषामध्ये गीता भाषामध्ये अधिक सुसूत्र करून मांडलं। तरी देखील आचार्यांची जी निरूपण पद्धती आहे ती निरूपण पद्धती ही भगवद्गीतेचा क्रम जास्त स्पष्ट करणारी असल्यामुळे भगवद्गीतेच्या क्रमाप्रमाणे जसं सांख्य शास्त्र योगशास्त्र आणि मग त्याच्या अंतर्गत असणारं ध्यान ध्यानाच्या नंतर मृत्यूच्या बाबतचं तत्वज्ञान ते झाल्यानंतर सर्वाभूती भगवत भाव पाहण्याची युक्ती या तऱ्हेने जे भगवंतांनी आपलं शास्त्र म्हणून सांगितलं आणि आचार्यांनी जे सांगितलं विवेक वैराग्य शमदमादी षटक मुमुक्षत्व मग सद्गुरु कृपा संपादन करणं सद्गुरूंकडून अनुग्रह घेणं साधना करणं तर याच्यामध्ये जरी भेद नसला तरी आचार्यांनी जास्त नेमकेपणाने हे गीताशास्त्र बांधून काढलं। हा आचार्यांचा एक प्रकारे उपकारच आहे। असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेप्रमाणे जरी सांगितलं नाही तरी भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे तेच या श्लोकाच्या निरूपणात तात्पर्य निघतं। याच्यावर निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी धर्माधिका चौही आतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जरी संघातू सांडिलहा। काम क्रोध आणि लोभ यांचा समुदाय किंवा संघात जर सोडला कोणी तरच पुरुषार्थाची मात पुरुषार्थाची गोष्ट बोलावी। धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यातला जो मोक्ष पुरुषार्थ आहे तो मोक्ष पुरुषार्थ जर साधायचा असेल तर काम क्रोध आणि लोभ हे सांडणं हे सोडून देणं अपरिहार्य आहे। हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकियाची प्राप्ती हे माझे कान नाईकती देवोही म्हणे। हे काम क्रोध लोभ जोपर्यंत मनामध्ये जागृत आहेत अतिशय तोपर्यंत जे कल्याणप्रद असं आत्मस्वरूप त्याची प्राप्ती होईल हे माझे कान नायकती देवोही म्हणे। प्रत्यक्ष श्रीकृष्ण असं म्हणतात की हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत मोक्ष प्राप्त होतील हे मी कानाने ऐकूही शकत नाही असं झाडून टाकतो। जर माझ्या कानावर शब्द आले तर आम्ही असं असं करून टाकतो म्हणे। मी हे ऐकून घेत नाही माझे कान नायकती देवोही म्हणे। जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे तेने न धरावी हे सोये सावधू होईजे। ज्याला आपल्या स्वरूप प्राप्तीचं प्रेम निर्माण झालेलं आहे आणि तेच ज्यांनी आपल्या जीवितरचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे आणि आत्मैव ही आत्मनो बंधू आत्मैव रिपू हो आत्मना या न्यायानी जो ज्याचा इंद्रिय समूह मन आणि बुद्धी आत्मनाशाला घाबरते म्हणजे आत्मप्राप्तीच्या आड येते तेने न धरावी हे सोये सावध होईजे। त्यांनी या काम क्रोध लोभ यांची सोय यांच्या आश्रयाला जाऊ नये सावध रीतीने राहावं। पोटी बांधवनी पाषाण समुद्री बाही अंगवण जसं मोठा दगड शिळा बांधून पोटाला पाण्यामध्ये जर उतरला तर काय होणार? कितीही बाहू मारले तरी देखील तरणं घडणार नाही. त्या जियावया जेवण काळकुटाचे. जेवणासाठी विषाचं विष कालवलेलं आहे असं अन्न घेऊन कधी कोणाचा फायदा झालाय? इही काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी. ते जीविताला हानिकारक एवढंच नाही तर मृत्यूला कारण होईल. तसं काम क्रोध आणि लोभ जर धरले तर जर अंगीकारले तर कार्यसिद्धी त्या प्रकारे होईल असं समजा. कार्यसिद्धी म्हणजे परमात्मप्राप्तीची इच्छा. म्हणून मी ठावोची पुसी ययांचा गा म्हणून या काम क्रोध आणि लोभ हे मुळापासूनच काढून टाक. जई कही आवचटे हे तिकडी साखळ तुटे. जर कोणाच्या बाबतीत आवचटे अचानक रीतीने प्रसंगवशात ही तिकडी जे तीन जणांची संगत जर तुटून गेली तरी सुखे आपुलिये वाटे चालो लाभे तर मोठ्या सुखानी तो आत्मप्राप्तीच्या मार्गावर चालेल. त्रिदोषी सांडिले शरीर कफ वात पित्त रहित अशी सम प्रकृती ज्याला लाभलेली आहे फार क्वचित असते बर का. जन्मतः कोणत्या तरी एका दोषाचं प्राबल्य त्याच्या जोडीने अजून एक दोष आणि एका दोषाची अनुपस्थिती असं असणं शक्य आहे. म्हणजे कफ प्रवृत्ती आणि कफ पित्त प्रवृत्ती, वात प्रवृत्ती आणि वात कफ प्रवृत्ती. पण हे तिन्ही समप्रमाणात आहेत आणि दोषरहित आहेत. त्रिदोषी सांडिले शरीर तर तो आरोग्याचं किती सुख भोगेल. त्रिकुटी फिटलिया नगर तसं एखाद्या नगरीमध्ये चहाडी चोरी आणि जार कर्म जे घात करतं संबंध बिघडवतं. चहाडी चोरी आणि जार कर्म अशा प्रकारची त्रिकुटी ज्या नगरीमध्ये नाही असं नगर किती सुखात असेल. त्या नगरातला प्रत्येक नागरिक किती सुख अनुभवत असेल. त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय किंवा जे ताप सांगितलेले आहेत अधी भौतिक अधी दैविक आणि आध्यात्मिक या तीन तापांच्या व्यतिरिक्त जसा देह असावा. पैसा कामादिकी तिही सांडीला सुख पावो नि जगी संगुल आहे मोक्ष मार्गी सज्जनाचा. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी एक फार सुंदर क्रम काम क्रोध लोभ या तिघांना सोडून त्यामुळे सुख प्राप्त झालेला असा सुख पावो नि जगी संगुल आहे मोक्ष मार्गी सज्जनांचा. तुम्ही जेव्हा सज्जन संगतीला येता सज्जन संगतीला येण्याची इच्छा होते. काम क्रोध आणि लोभ सर्वस्वी नाही होणं अशक्य आहे आपण मागच्या प्रवचनातून पाहिलेलं आहे. आपल्या मोक्ष प्राप्तीच्या आड किंवा जे इप्सित ध्येय आहे त्याच्या आड येणार नाहीत या पातळीवर ते शरीरात असावेत. काम हा उपकारक देखील आहे क्रोध हा उपकारक देखील आहे. जसं हनुमंत रागवलेले होते पण कशाकरता रागवलेले होते. म्हणून हे काम क्रोध लोभ हे आपल्याला घातक ठरणार नाहीत अशा रीतीने जेव्हा आपल्या ठिकाणी वास करून असतात तेव्हा एक स्वाभाविक सुख तो अनुभवत असतो आणि त्याला सज्जन संगतीची इच्छा निर्माण होते। काम क्रोध आणि लोभ सर्वस्वी जावेत आणि मग सज्जनांकडे यावं अशी कल्पना नाहीये। त्याच्याऐवजी ते त्रासदायक ठरणार नाहीत अशी त्यांची पातळी आहे तेव्हा संतसंगती आवडते। एरवी तो संतसंगतीला जातच नाही। ज्याला भोगामध्ये अति स्वारस्य वाटतं तो डोळे मिटून कसा बसेल? तो शास्त्र वचन काय म्हणून ऐकेल? त्याला त्याच्यात रुची वाटणार नाही। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्याला मोक्ष मार्गी सज्जन भेटायला सुरुवात होते। खरं म्हणजे ही जीवनातली भाग्य वेळच आहे। हे सज्जन म्हणजे अगदी संतच असतील असं नाही, चांगले मित्र भेटणं, त्यांनी एखादं चांगलं पुस्तक आपल्या हातात देणं, त्यांनी कल्पना देणं की अमुक अमुक ठिकाणी प्रवचन चालतं तू ये, असा सज्जन की जो श्रद्धावान आहे, ज्याची कर्म नीट आहेत, जो कोणाला फसवत नाही आणि त्याची संगती तुम्हाला आवडायला सुरुवात होते आणि तो तुम्हाला संगती द्यायला सुरुवात करतो। असा सज्जन की जो सज्जन जीवनामध्ये उपासना राखून आहे, जो शास्त्र प्रामाण्य मानतो, जो उत्तम रीतीने कर्म करण्याचा अभ्यास करतो, जो नेमस्थ आहे, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे सज्जन संतांकडे घेऊन जातात। मग सत्संगे प्रबळे, अशा कोणातरी सज्जनांबरोबर तुम्ही सत्संगतीला जाता, सत्संग घडायला सुरुवात होते। मुळात एखाद्या चांगल्या सज्जनाचा संघ ज्याला आवडतो त्याला संतांचा संघ अजून आकर्षित करतो। त्याला वाटतं की जणू आपल्या जीवनाचं सार सर्वस्व मिळालं। आपण जे कमी अनुभवत होतो, आपल्याला जे उणं वाटत होतं आपल्या जीवनामध्ये, ते इथं न्यून पूर्ण होईल अशी त्याला आशा वाटायला लागते आणि तो सत्संगतीला जायला सुरुवात करतो। प्रबळ सत्संगती त्याच्या जीवनामध्ये निर्माण होते। त्याला संतांखेरीज दुसरं काही सुचेन असं होतं। मोकळा वेळ मिळाला की संतांच्या जवळ जाऊन बसावं असं त्याला वाटायला लागतं, त्यांच्याकडून श्रवण करावं असं वाटायला लागतं, त्यांच्याकडे पाहून आपलं जीवन बेतावं असं त्याला वाटायला लागतं, तो तशी कर्म करायला लागतो ते सांगतील तशी, तो तशी उपासना करायला लागतो, तो त्यांच्याकडून श्रवण करायला लागतो। मग सत्संगे प्रबळ सत्शास्त्राचे निबळे, शास्त्राभ्यास देखील करायला लागतो। विशेष करून कोणी कोणी शास्त्राभ्यास करता करता सत्संगतीला जातात असेही लोक असतात। जसे ब्रह्मानंद बुवा, त्यांचा शास्त्राभ्यास फार चांगला होता आणि गोंदवलेकर महाराजांची भेट झाली। तर कोणाकोणाला संतांकडे गेल्यावर, सद्गुरूंकडे गेल्यावर शास्त्रांची तोंड ओळख होते आणि मग तो शास्त्रांचा अभ्यास करायला लागतो। त्यामुळे जन्म आणि मृत्यू यांची खडतर रानं दूर व्हावीत, निस्तरावीत अशी प्रबळ इच्छा निर्माण होते। जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राने, ते वेळी आत्मानंद आघवे जे सदा वसत बरवे ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे। गुरुकृपेचं पट्टण नगर, ज्या नगरामध्ये नेहमी आत्मानंद वास करत असतो, जे नेहमी सुंदरच असतं, बरवे असं पट्टण, असं पाटण म्हणजे नगर, गुरुकृपेचं नगर त्याला प्राप्त होतं। तेथ प्रियाची परमसीमा, प्रिय प्रिय म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये सर्वात प्रिय तो भेटे माऊली आत्मा। आत्म्याला माऊली म्हटलेलं आहे। प्रिय गोष्टींची परमसीमा जर कोणी असेल तर आपणच असतो। आणि ज्या प्रिय वाटत असतात गोष्टी त्याही आपल्याकरता प्रिय वाटत असतात। नवारे पत्युहु कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती। पती हा तो पती आहे म्हणून प्रिय वाटत नाही, तो आपल्या उपयोगी आहे, आपल्या कामाने करता, आपल्या कामाकरता म्हणून पती प्रिय वाटतो। पती हा केवळ व्यक्ती म्हणून प्रिय वाटत नाही। नवारे जायाई ही कामाय जाया प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रियो भवती। आपणच आपल्याला सर्वात आवडतोय असतो। तये खेवी आटे डिंडीमा संसारिक हे, त्या आत्म्याची जेव्हा त्याची भेट होते, नुसती भेट होत नाही तर तो आत्मवृत्तीला आलिंगन देतो आणि त्याच्याशी एकरूप होऊन जातो, तेव्हा सगळ्या संसाराचा डिंडीमा जोश भर, संसाराची सगळी कीर्ती जी काही असेल ती ती सगळी आटून जाते आणि तो आत्मसुखामध्ये रममाण होतो। ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करूनी थाके उभा, तोची एवढ्या लाभा गोसावी होय। फार सुंदर आहे। या शेवटच्या ज्या ओव्या आहेत जो क्रम सांगितलेला आहे तो क्रम आपण पुढच्या वेळेला जरा यथास्थित पाहू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी हरी हरी। ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी बोला। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।